ಮಧ್ಯೆ ಶತದಳ ಕಮಳೆ ರತ್ನ ಸಿಂಹಾಸನಸ್ಥಂ ಸರ್ವಾಳಂಕಾರಯುಕ್ತಂ ನವಘನರುಚಿರಂ ಸಂಯುತಂ ಚಾಗ್ರಜೇನ ಭದ್ರಾಯಾಹ ಬಾಮಭಾಗೇ ರಥಚರಣಜೂತಂ ಬ್ರಹ್ಮರುದ್ರೇಂದ್ರವಂದ್ಯಂ ವೇದಾನಾಂ ಸಾರಮೀಶಂ ಸ್ವಜನ ಪರಿವೃತಂ ಬ್ರಹ್ಮದಾರು ಸ್ಮರಾಮಿ ಬ್ರಹ್ಮದಾರು ಸ್ಮರಾಮಿ ಬ್ರಹ್ಮದಾರು ಸ್ಮರಾಮಿ
ಸಂಸಾರ ಪಾಳಕ ಏಕೋ
सहस्रकाः पद्मपत्र विशालाक्षः पद्मगर्भ परोहरी चक्रपाणी शंखहस्तो गदाधरः महावैकुंठवासी च लक्ष्मी प्रीति करह सदा विश्वनाथः प्रीतिदश्च सर्व विश्वव्यापी दारुरूपश्चंद्र सूर्य विलोचना गुप्त गंगोपलब्धिश्च तुलसी प्रीतिवर्धना जगदीशः श्रीनिवासः श्रीपतिः श्री गदाग्रजः शोभिताः समुद्र कोटि गंभीरो देवता प्रीतिदः सदा शिष्टो ब्रह्मपालकः जगदपतिः सुराचार्यो जगद्व्यापी जितेन्द्रियः सदा सर्वजीवस्य जीवश्च गोपतिर्मरुतांपतिः मनोबुद्धिरहंकार कामाद्रिक्रोधनाशनाः वल्लभः शत्रुनाशी कृपा सिन्धुर् कृपालुः परमेश्वरः देवत्राता देवमाता भ्राता बन्धुः पिता सखा बाणवृद्धस्तनुरूपो विश्वकर्मा बड़ो सत्यवादी सतंगति लोक ब्रह्मा बृहद ब्रह्मा स्थूल ब्रह्मा सुरेश्वर जगद व्यापी सदाचारी सर्वभूतस्य भूपति दुर्गपाल क्षेत्रनाथो रतीशो रतिनायक सदा बृहत् पिता महापिता ब्रह्मणो ब्राह्मण प्रियः कल्पराजः खगपतिर्देवेशो देववल्लभः परमात्मा बड़ो राज्ञं मांगल्यं सर्वमंगलः ಸರ್ವಯಂಭೂತ ಕೃಷ್ಣವರ್ಣೋಪನ ಪ್ರಿಯ ಕಳ್ಪದ್ರುಮ ಪಾದ ಪಾರಿ ಕಳ್ಪಕಾರಿ ಸ್ವಯಂ ಹರಿ ದೇವಾನಾಂ ಚ ಗುರು ಸರ್ವ ದೇವರೂಪೋ ನಮಸ್ಕೃತ ಪರಿಗ್ರಹ विश्वकार विश्वगर्व सुरहा च सुरेश्वरा भुवनेशः सर्वव्यापी भवेशः भव पालकः दर्शनीयश्च दुर्वेदः शुभङ्गो लोकदर्शनाः चतुर्गतिः पुरंदरा। गणोपबल्लभः देवो देवो महाब्रह्म महाराजो महागतिः अनन्तो भूतनाथश्च अनन्तो भूतसंभवः श्रीकृष्णो देवकी पुत्रो मुरारिर्वेणुहस्तकः जगत् स्थायी जगद् व्यापी सर्वसंसार भूतिदः सुतपतिः कन्दर्परक्षकारी च कामदेव पितामहः कोटिभास्कर संज्योतिः कोटिचन्द्र सुशीतलः कोटिकन्दर्पलावण्यः काममूर्तिर्बृहत्तपः मथुरापुरवासी च द्वारिको द्वारिकापतिः वसन्तऋतुनाथश्च माधवः प्रीतिदः सदा श्यामबन्धुर्घनश्याम घनाघनसमद्युतिः अनन्तकल्पवासी च कल्पसाक्षी च कल्पकृत् सत्यचारी सत्यवादी सदस्थितः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुः चतुर्युगपतिर्भवः रामकृष्णो युगान्तश्च बलभद्रो बलबली लक्ष्मीनारायणो देवः शालग्रामशिलाप्रभुः पञ्चात्मा पञ्चतत्त्वं च शरणागतपालकः यत्किञ्चित् दृश्यते लोके तत्सर्वं जगदीश्वरः जगदीशो महद्ब्रह्म जगन्नाथः।